आजचे दैनिक सुभक्ति पर्व 12 जुलै। विश्वास आमचे दोष, लोभ आणि भीती दूर घालवितो। ताकीद देण्याचा हेतू हा आहे की शुद्ध अंतकरणात चांगल्या विवेकभावात व निष्कपट विश्वासात उद्भवणारी प्रीती व्यक्त व्हावी। 1 तिमोथी 1:5 येथे पावलाचा मुख्य हेतू प्रीतीवर जोर देणे आहे आणि या थोर गाभाऱ्यातून स्वाभाविकपणे उद्भवणाऱ्या गोष्टींपैकी एक आहे निष्कपट विश्वास। नक्कीच प्रीती ही विश्वासातून उद्भवते। याचे कारण हे आहे की देवाच्या कृपेवरील विश्वास प्रीतीस अडखळण आणणाऱ्या पापी शक्तीस आमच्या अंतकरणातून दूर करतो। जर आम्हाला दोषी असल्यासारखे वाटत असेल तर आमचा कल आत्मकेंद्रित नैराश्य आणि स्वतःवर कीव वाटणाऱ्या भावनेत लोळत पडून राहण्याकडे असतो। इतरांच्या गरजांकडे पाहणे किंवा त्यांची काळजी करणे तर दूरच राहिले, किंवा आपण आपला दोष लपवण्यासाठी ढोंग करीत बसतो आणि म्हणून नात्यांमधील सर्व खरेपणा नष्ट करून बसतो, ज्यामुळे खरे प्रेम अशक्य होते। किंवा आपण आपला स्वतःचा दोष कमी दाखवण्यासाठी इतर लोकांच्या चुकांबद्दल बोलतो, म्हणजे असे काही जी प्रीती कधी करीत नाही। म्हणून जर आम्ही प्रीती करणार असू तर आम्हाला दोषाच्या विनाशकारक प्रभावांवर मात करावी लागेल। भीतीचेही असेच आहे। जर आम्हाला भीती वाटत असेल तर मंडळीत आलेल्या अनोळखी व्यक्तीजवळ आम्ही जाणार नाही, ज्याला कदाचित स्वागत आणि प्रोत्साहनाच्या शब्दाची गरज असू शकते, किंवा पाचारण म्हणून आम्ही सरहद्दीवरील मिशनचा नकार करू शकतो। ते फार जोखमीचे काम वाटते। किंवा आपण अतिरिक्त विम्यासाठी पैसे वाया घालवत असू आणि सर्व प्रकारच्या लहान सहान भयगंडाने घाबरत असू, इतके की आम्ही स्वतःमध्ये गुरफटलेले राहतो आणि इतरांच्या गरजा आम्हाला दिसू शकत नाही। या सर्व गोष्टी प्रीतीच्या विपरीत आहे। लोभाच्या बाबतीतही हेच खरे आहे। जर आम्ही लोभी असू तर आम्ही चैन विलासावर पैसे खर्च करीत राहणार। तो पैसा जो सुवार्ता प्रसारासाठी गेला पाहिजे। आम्ही कुठलाही धोका पत्करत नाही। आमची मूल्यवान संपत्ती आणि आर्थिक भविष्य धोक्यात येईल अशी भीती आम्हाला वाटते। आम्ही लोकांऐवजी ऐहिक वस्तूंवर लक्ष केंद्रित करतो आणि लोकांकडे आमच्या भौतिक लाभासाठी संसाधने म्हणून पाहतो। यामुळे प्रीतीचा नाश होतो। पण भविष्यातील कृपेवर विश्वास, दोष आणि भीती आणि लोभ याच अंतकरणातून दूर सारून प्रीती उत्पन्न करतो। विश्वास दोष दूर करतो, कारण तो त्या आशेस दृढ धरून ठेवतो की ख्रिस्ताचा मृत्यू आता सर्व काळासाठी निर्दोष मुक्तता आणि नित्यमत्व प्राप्त करण्यासाठी पुरेसा आहे। इब्री 10:14। विश्वास भय घालून टाकतो, कारण तो या अभिवचनावर अवलंबून राहतो। तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे। मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करतो, मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो। यशायाच्या 41:10। आणि विश्वास लोभ दूर घालवून टाकतो, कारण त्याला ही खात्री असते की ख्रिस्त हा त्या सर्व संपत्तीपेक्षा जी हे संपूर्ण जग देऊ करते मोठा आहे। मत्ते 13:14। म्हणून जेव्हा पाऊल म्हणतो ताकीद देण्याचा हेतू हा आहे की निष्कपट विश्वासात उद्भवणारी प्रीती व्यक्त व्हावी, तेव्हा तो प्रीतीस अडखळण आणणाऱ्या सर्व अडखळणावर मात करणाऱ्या विश्वासाच्या प्रचंड सामर्थ्याविषयी बोलत आहे। जेव्हा आम्ही विश्वासाचे युद्ध करतो, दोष आणि भीती आणि लोभास मारणाऱ्या देवाच्या अभिवचनांवर विश्वास करण्यासाठीचा लढा देतो, तेव्हा आपण प्रीतीसाठी लढा देत असतो।